पाठ्यपुस्तक पाठ सहा घरकुल
सहा
आधीच उल्हास त्यात फाल्गुन मास क पुढील संवाद ऐकूया व गाळलेल्या जागा भरूया.
आणखी रद्दी कुठे असेल तर दे ग जरा.
काय रे आसिफ, आधीच इतका पसारा आहे घरात, तशात तू रद्दी काय काढून बसलायस? शानू चल पटकन घर आवरून घेऊ, पाहुणे येतीलच आता.
काय ग आई, दिवाळीमुळे आधीच काही अभ्यास झाला नाहीये, त्यात आता पाहुणे कुठे येत आहेत मध्येच? आज संध्याकाळी नवीन पडदे आणायला जायचंय, तेव्हा लवकर ये.
नवीन पडदे? आधीच इतका खर्च झाला या महिन्यात, त्यात नवीन पडदे कशाला? नंतर बघू.
माझं शेगावचं तिकीट काढून दे की रे जरा.
आजी मला आधीच खूप उशीर झालाय. तशात तू तिकिटाचं काय घेऊन बसलीयस मघापासून? ऑफिसमधून फोन करतो तेव्हा बोल.